नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। कामाच्या सुवातींनी आनीक वेगळे संरक्षण कायदे करपाची गरज ना, मंत्री बाबूश मोन्सेरात। सिरियल किलर चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिग्स हांका न्यायालयान फरमायली जल्मठेप। कोंकणी लेखक संघाचो वर्सुकी दीस फाल्यां मनयतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडतले। गोयच्या कर्मचाऱ्यांक कामाच्या सुवातींनी तणावमुक्त वातावरण तशेंच तांच्या हक्काच्या संरक्षणाखातीर मजबूत कायदे अस्तित्वात आसात, देखून वेगळ्या कायद्यांची गरज ना अशें आमदार कार्लोस फेरेरा हांच्या प्रस्नाक मजूर आनी रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात हांणी जाप दिली। उद्देगीक वसाहतींत आशिल्ल्या कंपन्यांत गोंयच्या भुरग्यांक रोजगार कित्याक दिना, कमी पगाराचेर हेर राज्यांतले कामगार कंत्राटदार मार्फत आयात करतात अशें आमदार वेंजी वेगस हांणी म्हळें। भाजपा सरकारान वेंचणूक जाहीरनाम्यात शिक्षीत बेरोजगारांक 5,000 रुपयांचो बेरोजगार हप्तो दितले म्हणून जाहीर केले, ताचे कितें जाले असो प्रस्न आमदार विरेश बोरकार हांणी केलो। विद्यापीठात थळाव्यांक प्राधान्य दिले ना तर विरोध करतले अशें आमदार एल्टन डिकॉस्टा हांणी म्हळें। चिंबला हांगा गणेश मुर्ती आनी सरस्वती मुर्ती विसर्जनाक वापरतात ती तळी बुजून उडयल्याचो विशय कायम सोडपाक ह्या जमनीच्या भाडेपट्टीविशी फेरविचार करतले अशें निवेदन बाबूश मोन्सेरात हांणी दिले। आमदार रुदल फर्नांडीस हांणी लक्षवेधी सुचोवणे वेळार हो विशय म्हणिल्लो। कळंगूट बागा वाठारांत रस्त्याचेर मदीं पडिल्लो खड्डो पर्यटक आनी वाहन चालकां खातीर त्रासदायक थारता, तो बेगीन बुजयलो ना जाल्यार थळावे रस्ता रोको करतले अशी शिटकावणी थळाव्यांनी दिल्या, देखून सरकारान हे काम बेगोबेग करचे हे विशीं मुख्यमंत्री प्रमोद सावंत तशेंच आमदार मायक कलबो हांका पत्र बरयला अशें सरपंच सिक्वेरा हांणी म्हळां। कला आनी संस्कृती संचालनालया वतीन गीत शकून संस्थेच्या जोडपालवान संगीत संमेलनाचें आयोजन केलां। फाल्यां दनपारा 3 वरां सावन पणजेंतल्या इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा सभाघरांत हें संमेलन सुरू जातलें। पद्मविभूषण डॉ गंगूबाई हनगल आनी गान सरस्वती किशोरी आमोणकार हांचे यादीक हें संमेलन ओपलां। केंद्रीय वीज आनी अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण हजर रावतले। डॉ प्रफुल्ल हेदे, राजेश धेपो, नितीन कुंकळकार आनी सगुण वेळीप मानाचे सोयरे म्हण आसतले। राघवभट तबला वादन, इशायनी देसाई भरतनाट्यम, सुरेश पत्की, डॉ शिल्पा दुबळे परब, टीजा ढवळीकर हांचे गायन आनी हेर मैफिली जातल्यो। भारत सरकाराच्या कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान प्रधानमंत्री पीक विमो काढपा खातीर दिल्ली मुजत 31 जुलै मेरन आसा अशें मंत्रालयान कळीत केला। ही येवजण घेवपा खातीर प्रकाशीत जाल्ल्या जाहिरात मंजूरकारात ही तारीख 15 ऑगस्ट अशी आसा अशें म्हणिले, मात ती चूक सुदारून ती 31 जुलै आसा हाची शेतकारांनी नोंद घेवची अशें मंत्रालयान कळीत केला। सिरियल किलर चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिग्स या दोन आरोपींक न्यायाधीश सायोनारा टेलीस लाल हांणी जन्मठेपेची ख्यास्त फरमायली। टाळगांवच्या 16 वर्सां वयाच्या अल्पवयीन चलीच्या खून प्रकरणात न्यायालयान हो निवाड दिलो। दोगूय जाण हेर किशीत जन्मठेपेची ख्यास्त ह्या दीस भोगतात। ऑक्टोबर 2009 वर्सा टाळगांवच्या ह्या चलयेक परिक्षा केंद्राच्या सुवातेर सोडटा म्हणून लिफ्ट दिवन उपरांत ताचो गळो दामून तिच्या भांगर फारावन ताची कूड वेर्णा पठाराचेर उडयली। अशीच प्रकरणां वेगवेगळ्या वाठारांनी नोंद जाल्या उपरांत एकाच तरेची मोडस ऑपरेंडी पुलिसेच्या लक्षात आयल्या उपरांत क्रायम ब्रांचीची तत्कालीन पुलीस निरीक्षक आनी सध्याची पुलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी तपासाक गती दिवन आरोपींक धरिले। 2009 वर्सा ह्या आरोपींनी सुकूर, खोर्जुये, मेर्शे आनी ताळगांव अशा 4 सुवातींनी लिफ्ट दिवपाच्या निमतान तरणाट्या चलयो आनी बायलांच्यो तांकां मारून तांची भांगरां फारायल्ली। दिवचल शारात सध्या देवळां फुडून चोरी करपाचे प्रकार वाढल्यात। फाटल्या 26 जुनाक एकेच राती 4 देवळां फुडिली, म्हणसर 24 जुलैक 2 देवळां फुडपाची घडणूक घडली। चोरीच्यो ह्यो घडणुको पळयता तर शारात एक टोळी आसा असो दुबाव येता। ह्या फाटभुंयेर दिवचल पुलिसा वतीन दिवचलेतल्या वेगवेगळ्या देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बसका आपयिल्ली। ह्या बसकेक दिसापरस चड पदाधिकारी हजर आशिल्ले। पुलीस निरीक्षक दिनेश गडेकार हांच्या मार्गदर्शनाखाला जाल्ल्या ह्या बसकेंत देवळां सुरक्षेचो मुद्दो मुखेलपणान चर्चेक आशिल्लो। देवस्थान समित्यांनी फंडपेट्यो थारावीक दिसांनी खाली करच्यो, देवदेवतांच्या आंगार भांगरा वस्ती दवरच्यो न्हय अशें आवाहन तांणी केलें। तशेंच देवळांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावचे अशी सुचोवणी पुलिसांनी दिल्या। कोंकणी लेखक संघाचो वर्सुकी दीस फाल्यां आयतारा 28 जुलैक मनयतले। हो सुवाळो गोवा कोंकणी अकादमीच्या जोडपालवान अकादमीच्या सभाघरांत जातलो। सुवाळो सकाळी 10 ते दनपारा 2 वरां मेरेन चलतलो। सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून नामनेचे तियात्रिस्ट, साहित्यीक आनी समाज वावुरपी प्रेमानंद लोटलीकार हजर आसतले। ज्येष्ठ साहित्यीक विजया शेल्डेकार मानाची सोयरी म्हण आसतली, जाल्यार गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत सावंत हे खाशेले सोयरे म्हण आसतले। सुवाळ्यात श्रीकांत प्रभू नागवेकार, ज्येष्ठ साहित्यीक सुधाकर रंगटे, ज्येष्ठ स्तंभलेखक अरविंद काकोडकार आनी अखिल भारतीय कोंकणी परिषदेची आदले अध्यक्ष आनी साहित्यीक उशा राणे हांका जिणेगौरव पुरस्कार भेटोवन तांचो भोवमान करतले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात। दुयेंती जेन्ना वखदां विकती घेतात ताचे विशीं जतनाय घेवपाक आनी दुयेंतींच्या सुरक्षेच्या हेतून अन्न आनी वखदां प्रशासनान कांय सुचोवण्यो दिल्यात। तुमचे प्रिस्क्रिप्शन वखद कोणाकडेच शेअर करचे न्हय. दुसऱ्यांच्या प्रिस्क्रिप्शनाचा आपणे वापर करचो न्हय. वखदा काउंटरार डोसाची पडताळणी करची आणि रोख पावती मागची. वेगवेगळ्या वखदांक वेगवेगळे वातावरण लागता. ते वखदांच्या लेवलार पळोवचे वा दुबावासार फार्मसीकडे वा दोतोरांकडेन विचारणा करची. एन्टीबायोटिकाचो डोस चुकोवचो न्हय. सांगिल्ली थेरपी प्रमाण वखदांचो वापर करचो. वखदां सांगिल्ले प्रमाणूच भरिल्ल्या पोटार वा उपाशी पोटार घेवप गरजेचे आसता. डोस वाडोवचो वा कमी करपाचो सल्लो दोतोराकडे घेवनूच करचो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडे संवाद साधतले. आपल्या म्हयन्याळ्या कार्यावळीचो 112 भागात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेगीत तिसरे फावट प्रधानमंत्री जाल्या उपरांत त्यांच्या कार्यावळीचो दुसरो भाग आसा. ही कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनावेल्या सगळ्या नेटवर्काचेर एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल एपाचेर प्रसारित करतले. आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलाचेर, डीडी न्यूज चॅनलाचेर, पीएमओ आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर हाटे हाचे थेट प्रसारण आसतले. प्रधानमंत्र्यांच्या कार्यावळी उपरांत रोखडेच थळाव्या भाषांतल्यान मन की बात कार्यावळीचे प्रसारण जातले. माय गो प्लॅटफॉर्माच्या 10 वर्सांच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या माचयेक समृद्ध करपी आणि आपली मोलादीक अंतरदृष्टी आणि इनपुट दिल्या सगळ्यांची तोखणाय केल्या. सोशल मीडियाचेर केल्या पोस्टात मोदी हांणी म्हळें की फाटल्या दशकांत माय गो सहभागी आणि सुशासना खातीर एक जिवीत माची म्हणून उदेल्या. गोय बुद्धीबळ संघटनेन राष्ट्रीय वरिष्ठ उक्त्या फिडे मानांकत बुद्धीबळ सर्ती खातीर खेळाडूंची निवड चाचणी आणि सर्तीचे आयोजन केला. सर्त सुरू झाल्या आणि 28 तारखेमेरेन चलतली. या सर्तीत पहिलीच्या सुवाती मेळपी बुद्धीबळपटू 17 ते 27 ऑगस्ट मजगती हरियाणा हांगा जावपी राष्ट्रीय वरिष्ठ बुद्धीबळ सर्तीत गोयचे प्रतिनिधित्व करतले. पहिली 20 सुवाती मेळपी खेळगड्यांक राज्य वरिष्ठ सर्तीत 50,000 रकमेची इनामां दितले. तशेंच प्रत्येकी 2 चले आणि 2 चलयांक वैयक्तीक इनामां आसतली. देशाचे आदले राष्ट्रपती आणि नामनेचे शास्त्रज्ञ डॉ एपीजे अब्दुल कलाम हांका आज त्यांच्या 9व्या पुण्यतिथी निमतान राष्ट्रा श्रद्धांजली उपता. डॉ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती आणि सगळ्यात नामनेचे एरोस्पेस शास्त्रज्ञ आशिले. भारताच्या अंतरिक्ष आणि क्षेपणास्त्र विकास कार्यावळीत त्यांचा महत्वाचा वाटो आशिल्लो. त्यांनी आपले जिवीत देशाच्या सेवेखातीर ओपले. डॉ अब्दुल कलाम हांका मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून वळखतात. 2015 वर्सा 27 जुलयाक तांकां मरण आयिल्ले. घरमंत्री अमित शाह आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमतान आदरांजली उपली. सोशल मीडियाचे केल्या पोस्टात शाह आणि सांगले की डॉ कलामांचे जीवित कठोर परिश्रम, साधेपणा आणि संवेदनशीलतेचे अद्वितीय संयोजन आशिले, जका लागून राष्ट्राक आणि खासा करून तरणाट्यांक प्रेरणा मेळ्ळी. पृथ्वी विज्ञान मंत्रालयान शेनवारा नवी दिल्लीतल्या पृथ्वी भवन मुख्यालयात आपलो 18वो स्थापना दीस मनयलो. हे मंत्रालय 27 जुलै 2006 दिसा स्थापन झाले आणि सुमार 2 दशकांसावन धर्तरी प्रणाली विज्ञानात महत्वाचे योगदान दिला. भारत सरकारचे मुखेल वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद अनुच्या स्थापन दिसा मुखेल सुरू आशिले. या कार्यावळीत भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन हांणी सांगले की ताच्या स्थापनेच्या 18 वर्सांसावन मेळिल्ल्या असंख्य कामगिरीचो तांकां अभिमान आसा. तशेंच खात्यान सगळे प्रस्न, खासा करून अन्न, उदक, उर्जा, भलायकी आणि हवामान बदल हाताळपाची तयारी करची असे तांणी मागले. मंत्रालयान आपल्या स्थापणूक दिसाचो उगडास करपा खातीर जायती प्रकाशनाय सुरू केली. भारतात चक्रीवादळ शिटकावणीचेर मानक संचालन प्रक्रिया आणि उच्च परिणाम, हवामान घडणुकांचे नियंत्रण आणि अदमास करपा खातीर क्षमता चौकटी, 14व्या भारतीय आर्क्टिक मोहिमेचो एकत्रित अहवाल ही प्रकाशना सुरू केली. कारगिल जुजाच्या जैताक 25 वर्सां पुराय जाल्ल्याच्या निमतान मडगावचे दामोदर महाविद्यालय, कार्य महाविद्यालय आणि डॉन बॉस्को कॉलेजीच्या एनसीसी फाट्यान कारगिल विजय दीस सुवाळो घडून हाडिल्लो. ह्या वेळार ह्या झुजातल्या 527 हुतात्म्यांक आर्गां ओपली. ह्या कारगिल झुजात स्वतः वांटो घेतिल्ले चिता हॅलिकॉप्टराचे चालक कॅप्टन उत्पल दत्त हे मुखेल सोयरे म्हणून हजर आशिले. कारगिल झुजाक लागून देशाचो एकवट आणि देशाचो अभिमान सिद्ध झालो. हो महत्वाचो दीस आणि त्या झुजाक लागून देशाची सुरक्षा क्षमता सिद्ध झाल्या असे कॅप्टन दत्त हांणी सांगले. ह्या वेळार ताणी आपले अणभव सांगले आणि आदले संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार हांचे उल्लेख ताणी आपल्या उलोवपात केलो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. कामाच्या सुवातींनी आणिक वेगळे संरक्षण कायदे करपाची गरज ना, मंत्री बाबूश मनसरात. सिरियल किलर चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिक्स हांका न्यायालयान फर्माळी जल्मठेप. कोंकणी लेखक संघाचो वर्सुकी दीस फाल्यां मनयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.